मनो संकल्प सर्वप्रथम शरीर स्वस्थ, त्यानंतर श्वासोश्वास नैसर्गिकतः स्वस्थ आणि त्यानंतरच मन स्वस्थ होते. ही वरील धारणा श्री भागीरथीबाई वैद्य आणि रमण महर्षी श्री रमण महर्षी यांच्या दर्शनाद्वारे झालेली सद्बुद्धी